समोर बसलेल्या रसिकांना नमस्कार करून राग यमन सादर करण्याचा प्रयत्न करतो.
Hey. Oh.